तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी अशोक सराफ. तुम्ही ऐकताय लाईट कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुतीच्या सोबत. बजाते रहो
ऍक्शन.
हनीमून जो आहे तो लक्षात राहतो. मात्र तुमच्या हनीमूनचे काही किस्से आहेत का? भांडण झालं का तिकडे गेल्यानंतर? कुठे गेला होतात?
भांडण आमचं हे ना, हनीमूनचं म्हणजे काय सगळं फियासोच झालं तसं म्हणजे. पण मी बिचारी निवेदिता बिचारी समजूतदार, ती म्हणजे समजून घेतलं तिने हे माझं नशीब. लग्न झालं, आम्ही लग्नानंतर आम्ही जायचं ठरवलं. कुठे जायचं ठरवण्यात मला शूटिंग आलं तर मला गोव्याला कोल्हापूरला जावंच लागलं. कोल्हापूरला गेलो आम्ही, कोल्हापूरला गेलो, ते देवीचं दर्शन बिर्शन झालं सगळं. कोल्हापूरून इकडे आल्यानंतर वेळच मिळाला. आम्ही पुण्याला याच्यामध्ये सगळ्या मित्रांना बोलून मी एक पार्टी केली खंडाळ्याला, तर तिकडे निवेदिताला फूड पॉयझनिंग झालं. त्यामुळे काय तर सगळं राहूनच गेलं. पण निवेदिताने अशी तक्रार नाही केली की तू मी इकडे हे असं तू तिकडे शूटिंग करतोस आणि हे करतोस हे काय हे बरोबर नाही असं तिने कधी नाही म्हटलं.
आता येतो तो तुमच्या मुलाचा प्रश्न. मला सांगा की जेव्हा निवेदिता मॅम प्रेग्नेंट होत्या, जेव्हा त्यांची डिलिव्हरी होती तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत होतात का? आणि त्याची डिलिव्हरी कुठे झाली तो दिवस आठवतोय का?
येस, म्हणजे मी होतोच तिच्यावर. म्हणजे मी जाणार कुठे? अगदी हॉस्पिटलमध्ये मी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत होतो अंधेरीला. डेट 21 एप्रिल.
तुम्ही त्याला सेटवर घेऊन जायचात का? त्याचं बालपण कसं होतं आणि कधी तुम्ही तुमच्या शूटिंगमुळे फंक्शन त्याचं एखादं मिस केलं असं काही झालं का? तो कधी नाराज झाला का?
नाही, त्याला त्याला काय माहिती आहे, त्याला तसा इंटरेस्ट नव्हता कधी शूटिंग बिटिंग आणि तसं त्याला आम्ही शूटिंगवरून स्टेज सेटवर कधी मी त्याला वावरलोच नाही घेऊन. एखाद दुसऱ्या दिवशी आम्ही कधीतरी मी सिंहगडावर जेव्हा शूटिंग करत होतो तेव्हा निवेदिता पुण्यातच होती त्याला घेऊन, तेव्हा आम्ही फक्त भेटलो असेल ते. पण ती कधी त्याला ती पण त्याला सेटवर घेऊन जाण्याची एवढे हे नव्हती. आणि ते निवेदितांनी तर त्याचा जन्म झाल्यानंतर 13 वर्ष काम बंद केलं होतं, त्यामुळे सेटवर जाण्याचा काही प्रश्नच येत नव्हता. त्यामुळे त्याची जडणघडण तशी नट म्हणून कधीच झाली नाही.
यु नो, ज्या माणसाला विचारांची सोबत आहे ना त्यांना कोणतंही अंतर लांब वाटत नाही. आयुष्यातले 13 वर्ष निवेदिता मॅम ह्यांनी मुलासाठी ऍक्टिंग पासून ब्रेक घेतला. कसा होता हा प्रवास ऐका थोड्याच वेळात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत लाईट्स कॅमेरा ऍक्शन वर 93.5 रेड एफएम. बजाते रहो
लाईट्स कॅमेरा ऍक्शन.